आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गेल्या 10 वर्षापासून ईशान्येकडील सर्व राज्यांचा सामूहिक विकास करून त्यांना जास्त मजबूत करण्यासाठी केंद्र सरकार सतत प्रयत्नशील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. येत्या 2 वर्षात देशात 4 स्वदेशी चीप निर्मिती होणार. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा. तेलंगणामध्ये बंदी घातलेल्या संघटनेच्या 64 माओवाद्यांचं आत्मसमर्पण. अमेरिकेच्या मध्य आणि दक्षिण भागात झालेल्या वादळामुळे 19 जणांचा मृत्यू. आणि देशभरात विविध ठिकाणी आज तीव्र उष्णतेच्या लाटेची शक्यता. आता सविस्तर बातम्या. केंद्र सरकार गेल्या 10 वर्षांपासून ईशान्येकडील सर्व राज्यांचा सामूहिक विकास करून त्यांना जास्त मजबूत करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. यामध्ये पर्यटनापासून उद्योग विकास आणि खेळापासून अंतराळ संशोधन अशा सर्व क्षेत्रांचा समावेश आहे, असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. मिझोराममधल्या झोखाव सिंग इथं आसाम रायफल्सच्या मुख्यालयाचं स्थानांतरण काल शहा यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. देशाचा ईशान्य प्रदेश इतर भागांशी जोडून विकास, शांतता आणि सलोखा प्रस्थापित करण्याला केंद्र सरकारचं प्राधान्य असल्याचं अमित शहा यांनी यावेळी सांगितलं. तसंच गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेलं हे स्थानांतरण राजधानी एझवालमधून झोकाव संग या ठिकाणी करण्यात आल्यानं राज्याच्या विकासासाठी हे महत्वपूर्ण पाऊल असल्याचं ते म्हणाले. गेल्या 10 वर्षात आसाममधले 10,000 जास्त युवक शस्त्र टाकून मुख्य प्रवाहात आले असून आसाम प्रगतीपथावर आहे, असं गृहमंत्री अमित शहा यांनी काल दुसऱ्या एका कार्यक्रमात सांगितलं. गोलघाट जिल्ह्यातल्या डेरगाव इथल्या पोलीस अकॅडमीच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन काल शहा यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. पुढच्या टप्प्याची पायाभरणीही त्यांनी यावेळी केली. ही अकॅडमी देशातली सर्वश्रेष्ठ अकॅडमी होईल असा विश्वास शहा यांनी यावेळी व्यक्त केला. भारतात यावर्षी पहिली स्वदेशी चीप जारी करण्यात येईल आणि येत्या 2 वर्षात अशा 4 स्वदेशी चिपा बाजारात येतील. त्यामुळे भारत टेस्ला फोक्सवॅगन सह जगातील कुठल्याही कंपन्यांना त्याची निर्यात करू शकेल, असा विश्वास केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला. तामिळनाडूतील चेन्नई इथल्या आयआयटी संस्थेतील विद्यार्थ्यांशी त्यांनी काल संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. भारतात सध्या 5 सेमीकंडक्टर कंपन्या काम करत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. भारतात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान लाभदायक ठरत असून केंद्र सरकारनं एआय तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी 10,000 कोटी रुपयांचं अनुदान दिलं आहे, असंही त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांची निर्मिती असलेल्या स्टार्टअपला सरकार भरीव सहकार्य करेल, असं आश्वासन वैष्णव यांनी दिलं. हायपर लूप प्रकल्पाच्या उभारणीत तामिळनाडूच्या थैयूर इथल्या भारतीय तंत्रज्ञान शिक्षण संस्थेतल्या विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. या विद्यार्थ्यांशी वैष्णव यांनी काल संवाद साधला. विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करावं, असं आवाहनही त्यांनी केलं. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्यातीत तामिळनाडू राज्य देशात दुसऱ्या स्थानावर असल्याचं सांगत त्यासाठी राज्य सरकारच्या धोरणांचं वैष्णव यांनी यावेळी कौतुक केलं. तेलंगणामध्ये बंदी घातलेल्या भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादी या संघटनेच्या 64 सदस्यांनी काल भद्राद्री कोठागुडम जिल्ह्यात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. यावेळी पोलीस महानिरीक्षक चंद्रशेखर रेड्डी आणि जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रोहित राज यांच्यासमोर त्यांनी हे आत्मसमर्पण केलं. यामध्ये 48 पुरुष तर 16 महिला माओवाद्यांचा समावेश आहे. यामुळे गेल्या 2 महिन्यात आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांची संख्या 122 वर पोहोचली आहे. आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांना तत्काळ 25,000 मदत देण्यात येत असल्याचं पोलीस महानिरीक्षक चंद्रशेखर रेड्डी यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यातल्या कवंडे जंगलात नक्षलवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेली स्फोटकं शोधून काढण्यात पोलिसांना काल यश आलं. यामुळे घातपात करण्याचा नक्षलवाद्यांचा डाव फसला. कवंडे पोलीस ठाण्यातले विशेष अभियान पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवत असताना ही कारवाई करण्यात आली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पात्र झोपडपट्टीधारकांना हक्काची घरं मिळावीत यासाठी एकही नवीन झोपडपट्टी उभारली जाता कामा नये, तसंच अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई केली जावी असं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल महात्मा फुले नगर इथल्या 91 झोपडपट्टीधारकांना सदनिकांचं वाटप करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. झोपडपट्टी पुनर्वसनाची प्रक्रिया गतिमान होण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करावं, तसंच बाहेरचा कोणी या भागात येणार नाही आणि इथल्या रहिवाशांना अन्यायानं बाहेर फेकलं जाणार नाही याची खबरदारी अधिकाऱ्यांनी घ्यावी असंही गोयल यांनी सांगितलं. औषध निर्माण शाखेच्या विद्यार्थ्यांनी विद्वत्ता आत्मसात करण्यासोबतच उद्यमशीलतेची कास धरून नोकरी देणारे तसंच रोजगार निर्माते व्हावं आणि विदर्भाच्या आर्थिक विकासात योगदान द्यावं असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नागपूरच्या लोणारा इथल्या सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या पदवी प्रदान सोहळ्यात ते काल बोलत होते. केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत फिट इंडिया महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. निरोगी आणि लठ्ठपणा मुक्त राष्ट्राच्या दृष्टिकोनातून सक्रिय जीवनशैलीला प्रोत्साहन देणं हे या महोत्सवाचं उद्दिष्ट आहे. कार्यक्रमादरम्यान येत्या 20 तारखेपासून नवी दिल्लीत सुरू होत असलेल्या खेलो इंडियाच्या बोधचिन्ह आणि गीताचं अनावरण देखील यावेळी करण्यात येणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय तंत्रज्ञानाच्या मदतीनं ऊस शेतीत नवी क्रांती होत असून कमी खर्चात अधिक उत्पादन देणारं हे संशोधन देशाच्या कृषी क्षेत्रात मैलाचा दगड ठरेल असा विश्वास ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केला. वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन आणि एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती यांच्या वतीनं आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते. या कार्यशाळेत महाराष्ट्रातल्या 102 साखर कारखान्यांनी सहभाग घेतला आहे. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कार 2026 नामांकनांना कालपासून सुरुवात झाली असून नामांकनाची शेवटची तारीख 31 जुलै आहे. पुरस्कारासाठीची नामांकनं आणि शिफारसी केवळ राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर ऑनलाईन प्राप्त केल्या जाणार आहेत. अमेरिकेच्या मध्य आणि दक्षिण भागात झालेल्या वादळामुळे 19 जणांचा मृत्यू झाला असून अनेक घरं तसंच वाहनांचं नुकसान झालं आहे. रात्रभर या वादळाचा तडाखा बसल्यानं मिसौरीत सर्वाधिक 11 जणांचा मृत्यू झाला असून 29 जण जखमी झाले आहेत. देशभर पसरलेल्या या प्रचंड वादळामुळे 100 हून अधिक ठिकाणी वणवे लागले असून कॅनडाच्या सीमेवरून टेक्सासपर्यंत ताशी 130 किलोमीटर वेगानं वारे होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हॉकी इंडियातर्फे देण्यात येणाऱ्या 7व्या वार्षिक पुरस्काराचं वितरण काल नवी दिल्लीत करण्यात आलं. यावेळी पॅरिस ऑलिम्पिक कांस्य पदक विजेता भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंह याला 2024 सालचा सर्वश्रेष्ठ पुरुष खेळाडूचा सन्मान देण्यात आला, तर भारतीय महिला हॉकी गोलकीपर सविता हिला बलबीर सिंह ज्येष्ठ खेळाडू पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. हवामान. देशभरात विविध ठिकाणी आज तीव्र उष्णतेच्या लाटेची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भ, छत्तीसगड, झारखंड, उत्तर तेलंगणामध्ये आज, तर पश्चिम बंगालच्या गंगायन प्रदेश तसंच सौराष्ट्र आणि कच्छमध्ये पुढील 2 दिवसात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. ओडिशामध्ये आज उष्णतेच्या लाटेची गंभीर शक्यता वर्तवण्यात आली असून झारखंड आणि पश्चिम बंगालसाठी पुढील 2 दिवसांकरता उष्णतेचा पिवळा बावटा जाहीर करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. गेल्या 10 वर्षांपासून ईशान्येकडील सर्व राज्यांचा सामूहिक विकास करून त्यांना जास्त मजबूत करण्यासाठी केंद्र सरकार सतत प्रयत्नशील, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. येत्या 2 वर्षात देशात 4 स्वदेशी चीप निर्मिती होणार, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा. तेलंगणामध्ये बंदी घातलेल्या संघटनेच्या 64 माओवाद्यांचं आत्मसमर्पण. अमेरिकेच्या मध्य आणि दक्षिण भागात झालेल्या वादळामुळे 19 जणांचा मृत्यू आणि देशभरात विविध ठिकाणी आज तीव्र उष्णतेच्या लाटेची शक्यता. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.